अध्याय एकोणावीस पासे एहको जायाका योहग्यो गोठी बोलीन पारवाड्यो तोवे इसू निंगीन यार्देन नोये तेकानी यहुद्या देशामा गोयो तोवे लोखा टोळान टोळा त्या पासलारे गोया एन ता ते त्याहाल हारे कोये पासे परुषी त्या इही येना त्याहाय त्या पारे एराहटी त्या लाख्या ओदमे त्या थेल कोहा भी कारणा वरे सोडी देवा ई बोराबोर है का तोवे ते जवाब देनाख्या काय तुम्हा ई वाचा नाय का उजबाडणारे सुरुवाते पाने त्याहाल माटी एन थे एहकू उजबाडी है एन आख्या या कारणाहाटी ओदमी आपे आई है अभाल सोडीन त्या थैया रे मिळीन रोई एन ते बेनी योग अंग उपजी या हाटी ते आम्ही पाने बेन नाय पेन योग अंग ओरी या हाटी देवेजी जोडिया ती माहे तोडवा नाय त्याहाय त्या लाख्या ते पासे फारकती देईन ते सोडवा ओहडो उकू मोशी कहा देन हो ते त्या लाख्या तुम्हे मोना कोठीन पोना कोई मोशे तुम्हाल तुम्हे थे यो सोडी दाखल्यो पेन सुरुवाते पाने एह कोई ना आता एन आय तुम्हाल आखू का जो कादो त्या थे येल सिनाळे गुनावाची सोडी देहे एन बिहरी को है तो सिनाळे को है एन जो कादो ओहडे सोडले थे या रे वोराड को है तो भी सिनाळे को है चेलाय त्या लाख्या थे ये बदल ओदम्या ओहडी गोठो रीते वोराड नाय को ना हरा ते त्या लाख्या बाधाल ई गोठ कोता येणारी नाय पेन जहाल ओहडा दान देनला है त्याज लय सोखता कहा का आये डेडी माने जोनमला ओहडा इजडा हेता एन माहे कोला ओहडा भी इजडा हेता एन होरगा राजा हटी जहे वोराड कोई नाय लेता सोताल कोमजर कोई लेधा ओहडा भी इजडा हेता जाल ई गोठ लेता है ते ती लेवा पासे ते पोहावोय आत थोईन प्रार्थना कोवा या हाटी लोखाय त्याहाल त्यापा ये पेन चेलहाय आनाराल दोम काढ्या पेन इसू आख्या पोहाल मा से या मोनाय को हमा कहा का होरगा राज त्याहा हर कहाज है पासे तो त्या आत त्यावत होईन ताने निंगोयो पासे देखा कादायोक माहू त्या सेन त्या लागता लाग्या गुरुजी मान जोलम जुग्या जीवन मिळवा या हटी माये कोहा हारा काम कोवा तो वे ते त्या लाख्या जी हारा त्या बदल मान कहा होतो हो जो हारो तो युकुज है पेन जर तुल जीवना माय जायना मोरजी है तर उक्कुम पाळ ते त्या लाख्या कोहा तो वे इसू आख्या खून को ओहेमा शिनाळे को ओहेमा चोरी को ओहेमा खोटो पुरावो देहेमा तो आभा एन तो आई है मान पान को ओ एन जेहे कोई तू तो वो मोया को थो तेहे कोई तो उंघेरिया वो मोया को ओ ते जुवाने आख्या यो होग्यो गोठी माये पाळी हो मा माय आजू काय कोमी है इसुई त्या लाख्या जर तुल पुरो ओना मोरजी है तर जो तुपाय जी है नाय है ती बादा वेचीन गोर गोरी बहाल दे तोवे तुल होरगा माय दोन दौलत मिळी एन चाल मा पासाडे निये पेन तो जुवान जोवे ई गोठ होनायो तोवे तो दुखी ओई निंगोयो कहा का त्या दोन दौलत खूब आती तोवे इसुई चेल्हा लाख्या आय तुम्हाल नोकी आखू का होरगा राजा माय मातला महाल जायना कोठीन पोडणार आहे आजू आय तुम्हाल आखू का मातला महाल देवा राजा मा जायना या कोता उटडाल हुवे नाकला माने जायना होपा है ए वोनायन चेलाय नोवाय कोई नाख्या ते पासे का बोचा ओ इसो की पासे इसो इतिहाय से ए ई नाख्या महाल ई कोठीन है पेन देवाल यो बाद्यो गोठी कोत्यो इथ्यो तो पेत्रे जवाब दे नाख्या देख आमा होगा काय सोडीन तो चेला जाई हा तर आम्हाल काय मिळी पासे इसोई त्या लाख्या आय तुम्हाल नोकी आखू का जोवे होग्यो गोठ्यो नव्यो ओरी तोवे महा पोहो त्या मोठा माना पाने कोय मोठे राज गादे व बोही तोवे ज्या तुम्हा मा चेला जायला हेता त्या तुम्हा बी इस्रायल बारा कुळहा न्याय कोता बारा राज गादे वोय बोहा पासे जे कादे गुए बहा बोई हो आबोहो आई हो पोरसोर राणे मा नावाहटी सोडिहे त्याहाल खूप पोट मिळी एन जोलम जुग्या जीवन ई वतन मिळी पेन पोयला त्या शेवटला एन शेवटला त्या पोयला एकोय खूप जाहावरी